डायरेक्टर्स डायरी 5 जुलै 2007 साठी। कालपरवास एका मित्राकडे गेलो होतो, त्याच्या आईवडिलांची त्याच्या घरी भेट झाली। नुकतंच एका शिबिरासाठी इगतपुरीला आम्ही दोघंजण जाऊन आलो, असं ते मला म्हणाले। गमतीची गोष्ट म्हणजे इगतपुरीचं हे शिबिर जरा वेगळंच होतं बरं का। वेगळं म्हणजे कसं, तर 10 दिवसांचं हे मौन शिबिर होतं। या कालावधीत कुणी कुणाशीही एक शब्द देखील बोलायचा नाही, या अटीवरच शिबिरामध्ये प्रवेश दिला गेला। खाणं पिणं, राहण्याची सोय, वाचन वगैरे सर्व सोयी उत्तम होत्या, पण सर्वांची तोंडं अजिबात बंद, कीप युअर आईज ओपन अँड माउथ शट, या एका इंग्रजी सिनेमातल्या वाक्याची मला त्यावेळेला आठवण झाली। या आगळ्या वेगळ्या शिबिराची कहाणी ऐकून मला मोठी गंमत वाटली बरं का मित्रांनो। अहो, 10 दिवस एक शब्द बोलायचा नाही म्हणजे काय चेष्टा आहे का सांगा बरं। पण मित्रांनो, विचार करता करता सहज माझ्या मनामध्ये आलं की खरंच आपण किती बोलतो नाही। शब्द हे दुधारी शस्त्रासारखं आहे, त्याचा वापर जपून करावा, अशासारखी वाक्य आपण वाचतो ऐकतो, पण किती अनावश्यक शब्द आपण दिवसभर बडबडत असतो। शांत रहा, सायलेन्स प्लीज, युअर अटेन्शन प्लीज, असं तारस्वरात निवेदक सूचना देत असताना देखील आपली अखंड बडबड चालू असते। एखाद्या लग्न समारंभात तर आपण इतके बोलत असतो की काय चाललंय हे कोणाला काहीही कळत नाही। शांतपणे बसून जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की किती अनावश्यक वाक्य दिवसभरात आपण बोलत असतो। हां, आता काही परिस्थितीमध्ये मौन पाळणं, न बोलणं उचित आहे हे कळत असून देखील आपण तिथे बोलतो, आणि मग शब्दाने शब्द वाढतो, आवाज मोठा होतो, शिरा ताणल्या जातात, संताप वाढतो। एक फार सुंदर इंग्रजी वाक्य आहे, ते वाक्य असं आहे, 90% फ्रिक्शन इन द लाईफ इज ड्यू टू द टोन ऑफ द व्हॉइस। अगदी अर्थ सोपा आहे, सांगतो, आयुष्यातला 90% संघर्ष किंवा भांडणं आवाज वाढवण्यामुळं निर्माण होतात असं म्हटलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, कमीत कमी बोलणं आणि तेही सौम्य बोलणं अतिशय गरजेचं आहे। तीव्र आवाजामुळं शरीरातल्या मज्जासंस्थेला धोका पोहोचतो आणि परिणामी हृदयाभिसरण, पचन इत्यादीवर या मोठ्यांदी बोलण्याचा परिणाम होत असतो, हे मित्रांनो जरूर लक्षात घ्या। हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढतं, रक्तदाबात वाढ होते, रक्तवाहिन्यांच्या अभिसरणामध्ये व्यत्यय येतो, मानसिक तणाव आणि चिडचिड वाढत जाते। एकूणात काय मित्रांनो, बोलावं, बोलू नये किंवा मौन पाळावं 10-10 दिवस असं अजिबात मी म्हणणार नाही, पण बोलावं कसं, कमीत कमी शब्दात आणि अतिशय सौम्य शब्दामध्ये। आणि तुम्हाला तर माहिती आहे मित्रमैत्रिणींनो, काही भावना तर शब्दांच्या पलीकडल्या असतात, नाही का? आणि समजदार को इशारा काफी होता है, काय बरोबर ना।